कलसिकरास पत्र अध्याय एक. देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमोथे याचकडून कलस शहरातील पवित्र जनास व ख्रिस्तामधील विश्वासू बांधवास देव आपला पिता याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा आम्ही नित्य देवाचे म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या पित्याचे उपकार मानतो, कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी आणि सर्व पवित्र जनाविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे. जी आशा तुमच्यासाठी स्वर्गात ठेवली आहे या आशेविषयी तुम्ही प्रथम सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले. ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत आणि तुम्हास सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले. त्या दिवसापासून ती जशी साऱ्या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे. आणि या कृपेविषयी तुम्ही एप्रफासकडून शिकलात, तो आमचा प्रिय जोडीदार कामकरी आणि आमच्या वतीने तुमच्यात असलेला ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे. त्यानेच आत्म्याकडून असलेली तुमची प्रीती त्यानेच आम्हास कळवली. म्हणून हे ऐकले त्या दिवसापासून आम्ही देखील खंड पडून देता तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की तुम्हा सर्व आत्मिक ज्ञान व बुद्धी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे, यासाठी की तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्या शोभेल असे वा जगावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी आणि तुम्हा सर्व धीर व आनंद देणारी सहनशीलता मिळण्यास त्याच्या गौरवाच्या बळाप्रमाणे तुम्हा संपूर्ण सामर्थ्य मिळून तुम्ही समर्थ व्हावे आणि प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनात तुम्ही भागीदार व्हावे. म्हणून ज्याने तुम्हास पात्र केले त्या पित्याचे तुम्ही उपकार मानावेत. त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे आणि त्याच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापांची क्षमा मिळाली आहे. ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीस ज्येष्ठ आहे, कारण स्वर्गात व पृथ्वीवर दृश्य आणि अदृश्य राजासने किंवा शासने सत्ता किंवा शक्ती अशा सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या गेल्या. सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या. तो सर्वांच्या आधीच आहे आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तो शरीराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे आणि मृतातून प्रथम जन्मलेला आहे म्हणजे त्यास सर्व गोष्टीत प्राधान्य असावे. हे यासाठी की त्याच्यात देवाची सर्व पूर्णता वसावी या निर्णयात त्यास संतोष होता आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून पृथ्वीवर किंवा स्वर्गात असलेल्या सर्व गोष्टीचा त्याच्याद्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा हे देवाला बरे वाटले. आणि तुम्ही जे एकेकाळी देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनामुळे मनाने वैरी झाला होता त्या तुमचा त्याने त्याच्या देहिक शरीरात त्याच्या मरणाद्वारे आता स्वतःशी समेट केला आहे. म्हणजे त्याने तुम्हास त्याच्या दृष्टीपुढे पवित्र निष्कलंक व निर्दोष असे सादर करावे, कारण तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहात आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजवण्यात आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे. तुमच्यासाठी या माझ्या दुःखात मी आनंद करीत आहे आणि आता ख्रिस्ताच्या दुःखात त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे आणि त्याचे शरीर मंडळे आहे आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे त्यामध्ये मी मंडळीचा सेवक झालो आहे. जे रहस्य युगानयुग व पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे ते वचन आहे. त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रामध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो ते रहस्य आहे. आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक मनुष्यास बोध करतो आणि सर्व ज्ञानीपणाद्वारे प्रत्येक मनुष्यास आम्ही शिकवतो. ते ह्यासाठी की आम्ही प्रत्येक मनुष्यास ख्रिस्ताच्या ठाई प्रौढ करून सादर करावे. याकरता त्याची जी शक्ती माझ्या ठाई सामर्थ्याने त्याचे कार्य चालवित आहे तिच्या मनाने मी झटून श्रम करीत आहे.